सावली अध्याय 17।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
ऐसे हे जानकी से जीवन, जणू गंगेचा प्रवाह जाण, अखंड तो वहात राहून सुख समृद्धी अर्पितसे। या प्रवाहाचे निर्मळ जीवन, जेथे धावले दुथडी भरून तेथे सकलजन उद्धरून, तिरी निर्माण झाली तीर्थक्षेत्रे, स्वतः मिळाली सिंधूस, तरीही सतत चालला प्रवास, घेतलेल्या असिधारा व्रतास खंड पडून दिधला। बीजरूप झाली आपण, अंकुरली भक्त हृदयातून, पुन्हा पूर्ववत वृक्ष होऊन सावली केलीस भक्तावरी। जैसा क्रम चाले सृष्टीतून, वृक्ष जाई बीज ठेवून, पुन्हा तोची येई अंकुरून, फळे पुष्पे द्यावया। तैसे जानकीने केले, जाण्यापूर्वी कार्य रचिले, बीज आपुले ठेविले, कन्या हृदयी रक्षावया। मागील अध्यायी सांगितले, कालेचे जेव्हा लग्न झाले, त्यानंतर कुसुमला सांगितले, निर्वाण कार्य आपुले करावया। तेव्हाच बोललीसे तिजला, माझा कार्यभाग राहिला, तो मी तुलाच असे सोपविला, पुढे चालत रहावा म्हणून। आता आम्हास जाणे लवकर, ऐसे बोलूनी धरिला कर, म्हणे काटेरी मुकुट शिरावर, आज तुझा मी ठेवितसे। तुवा तो करावा धारण, तया करिता तूच योग्य जाणून, ते सर्व तुला सोपवून निवृत्त झाले मी आज। परी कुसुम जाई कोपून, म्हणे मलान यातले ज्ञान, त्यातून मी सासुरवाशीण, मजन कार्य हे झेपेल। तेव्हा जानकी बोले हासून, योग्य समय येता जाणून, मी तुझला सहाय्य करीन, तू निमित्त मात्र राहशील। जैसा कृष्ण राही पार्थापाशी, तैशीच मीही तुझपाशी, कार्य करीन माझे वंशी, अपूर्ण जे जे राहिले। तुला देते भगवत गीता, जीवनात आचरण्याकरिता, कर्मफलाचा त्याग करिता कर्म करावे संसारी। कुसुमच्या ते न आले ध्यानात, काय आईच्या आहे मनात, काय आहे काटेरी मुकुटात, त्या फकीर नृपाचे भूषणी। ऐसे झाले संभाषण, तेव्हाच बीजाचे झाले रोपण, शक्तिपात गेली करून भविष्य पुढील जाणून। जरी काळाचा सन्मान करून जानकी झालीसे निर्गुण, तरी बीज आले अंकुरून सगुण रूप धराया। यावे यावे श्रोतेजन, तुम्हास मी जातो घेऊन, जेथे भक्ती जल सिंचून वृक्ष बहरला त्या क्षेत्री। जैसे वृक्षातळी बैसून बुद्ध देवाने केले तपाचरण, त्या वृक्षास लाभे नामभूषण, बोधी वृक्ष म्हणोनिया। दत्तात्रय बैसती विश्रांतीसाठी, ज्या औदुंबर वृक्षाखाली मिळाले मोठे, पण त्यालाही कल्पवृक्ष तो झाला। जैसी शिवभक्ताची पावनकाशी, जीव उद्धरती वंशोवंशी, दर्शने जोडिती पुण्यराशी, दर्शना धावती म्हणून। जैसी विष्णुभक्तांची पंढरी, प्रत्यक्ष वैकुंठ आहे भूवरी, दर्शनार्थ करिती वारी भक्तवृंद जीवनी अनेकदा। जे शक्तीची उपासना करिती, त्यांना त्या स्थानाची वाटे प्रीती, दर्शनार्थ धावती अतिप्रीती जीवनी धन्य भावया। कोणी जाती पावागडी, कोणी जाती माहूरगडी, कोणी जाती कारलागडी, तैसेची कोणी आबुगडी। म्हणून या श्रोतेजन, तुम्ही एकदा तरी घ्यावे दर्शन, जे तीर्थक्षेत्र झाले निर्माण जानकीच्या वसतीने। आजही ते रम्यस्थान, तितकेच आहे परम पावन, जानकी ठेवून गेली खूण आपुल्या पूर्ण अस्तित्वाची। जरी ते घर झाले परधन, त्याचा मालक भक्त आहे हे जाणून, घर सोडिता आला निघून स्वयंभू त्रिशूळ देवाऱ्यात। त्याने ही अतिनिष्ठा ठेवून स्थान महिमा ठेवला सांभाळून त्याची परमतीर्थ स्थान आपण पाहूया प्रत्यक्ष। जरी मजसवे याल कल्पनेने चित्र दिसेल वर्णनाने प्रयत्न करीतो तुम्हा कारणे तीर्थयात्रा घडवावया। मथुरेस जाती संतजन कृष्णलीलेचे पाहती ठिकाण यमुनेसही करीती वंदन रजक्कण शिरी लावनिया। तैसेची आहे गाणगापुर प्रत्यक्ष वसती श्री गुरुवर भक्तांचा लोट तसे पूर आशीर्वाद घ्याया गुरुंचा। ऐसा स्थान महिमा जाणून तीव्र इच्छा येई मनातून एकदा पहावे डोळे भरून जानकी स्थान गणदेवीचे। म्हणोनी विनंती मालूस केली जी तात्काळ तिने मान्य केली। आमची सहकुटुंब यात्रा निघाली बिली मोऱ्यास उतरली। थोडा एसटीने केला प्रवास तो स्मृती उजळल्या खास। मालू वर्णितसे प्रसंगास पुढे पुढे जाता मार्गाने। वेंगणिया नदी लागली मार्गात जेथील शिवमंदिराचे प्रांगणात। आजी खेळली नवरात्रात दोन रूपात दिसली जी। आणि याच नदीमधून त्रिंबकला घेतले उचलोन पावसाळ्यात वाहे भरून जरी ओढ्यापरी दिसतसे। तोही पुढे गेलो ओलांडून तो दुसरे मंदिर दिसले छान। म्हणे येथलाच तो भाग्यवान पुजारी अभिषेक करणारा। ऐसे मार्गात चाले वर्णन तो गाडी चालली गावातून। ते खेडे वजा गाव पाहून कुतूहल दाटले मनात। मामलेदाराची कचेरी पाहिली जेथे दादांनी नोकरी केली। तेथेच आमची एसटी थांबली वंदन केले त्या भूमीला। गावात गेलो थोडं चालत पूजनार्थ पुष्पे घेतली विकत। मालू एकटीच होती सांगत एक एक आठवणी बालपणीच्या। दरुवाड्याच्या वळणावर एक दर्गा दिसला सुंदर। नित्य इथलेच भक्तपीर दर्शन घेती जानकीचे। जरा पुढे आलो चालून एक मंदिर दिसले नूतन। तुळजा भवानीचे दर्शन घडले तेथे आम्हाला। बाहेर पडता मंदिरातून तो जानकी मंदिर दिसले छान। दुमजली कौलारू वाडा पाहून जय जयकार केला मनात। पूर्वाभिमुख आहे प्रवेशद्वार पुढे प्रांगण आहे सुंदर। उभे राहिलो घरासमोर लक्षपूर्वक न्याहाळिले ते। ओटा प्रशस्त दिसला छान तोच करूनी देई आठवण। शिर मांडीवर ठेवून रेडा बंधू जेथे बैसतसे। येथेच नभी लक्षून वीज दाखविलीसे थांबवून। आणि हे चिते पवित्र प्रांगण जेथे गंगा प्रकटली दारात। येथेच सर्व बैसती गप्पा गोष्टी कराया जमती। येथेच येई श्री गणपती आमंत्रण द्याया आजीला। जैसी नामदेवाची पायरी जिला भक्त प्रेमाने नमस्कारी। तितुक्याच आदरे ओट्यावरी पायरी वंदुनिया चढलो। आम्ही प्रवेशलो पहिल्या खोलीत विश्रांती घेण्या बैसलो शांत। मालू आम्हाला होती सांगत पूर्वी होता झुला येथे। खोली दक्षिणेस होती लांब मध्यभागी दिसलेसे खांब। दारे होती पूर्व पश्चिमेस कपाट दक्षिणेस मध्यभागी। येथेच या झोपाळ्यावरी दर्शन देई दुर्गेश्वरी। झुला घालीत परोपरी तिज आनंदाने देवता। आणि याच झोपाळ्यावरती बालपणी बोललो शुभं करोती। नाना रूपे पाहिली होती जानकीची आम्ही याची जागी। मग प्रवेशलो दुसऱ्या खोलीत उत्तरेस दिसला कोनाडा शांत। दक्षिणेस जिनावरती जात पश्चिमेस होते स्वयंपाकघर। कोनाड्याचे घेता दर्शन त्रिशूळ दिसता झाले स्मरण। हीच ती परमपावन स्मृती जानकीने ठेवलेली। येथेच या देवखोलीत लीला जाहल्या असती अनंत। प्रत्यक्ष येती नवरात्रात देवी गर्भे खेळावया। आणि या खालील कोनाड्यात नारळ निघाले असंख्यात। प्रसाद पुष्पेही लाभत अथवा जे जानकी देत असे देव्हाऱ्याचे डावे बाजूस एक खांब आहे भिंतीत, त्याच्याही छोट्या कोनाड्यात जानकी हात घालितसे। तेथे औषधे तिज लाभत, जी दुःखितांना होती देत। खांबास टेकूनी नित्य बैसत, मुख करोनी देवाकडे। येथेच ह्या देव्हाऱ्या खाली गंगा तिने स्थानापन्न केली। येथेच जानकी दिसली तीन वर्षे पुजाऱ्यास। बाजूस दिसले मोठे कपाट, अन्नपूर्णा बैसली आत। आणि ह्याच्याच त्या अरशात कृष्णलीला तिने दाखविल्या। येथेच आला मोठा भ्रमर, नव्हे राजे सयाजीच मरणोत्तर। सात चिचुंद्र्या आल्या सुंदर, लक्ष्मीरूपे येथेच। या पश्चिमेच्या दारात आणि खिडकीमधील जागेत जानकी नित्य बैसे तेथ, तंद्री शून्याकडे लावनी। याच या पवित्र जागेत होती आशीर्वाद भक्ता देत। कोणी दर्शने होती तृप्त, मनोवांछित लाभोनी। पुढे शिरलो स्वयंपाक खोलीत, तेथे पाणेऱ्याची जागा पाहात। तीन चिंबोऱ्या निघाल्या जेथ, लिंग रूपे झाल्या ज्या। बाहेर पडलो मागील अंगणी, तेथे आठवणींच्या असंख्य श्रेणी। मालूस आले उचंबळोनी, काय सांगुनी काय नको। पश्चिमेस थोड्या अंतरावर वेंगणियाचे आहे तीर। तेथे पिशाच्यांचा केला उद्धार, गंगा बोलवुनी अंगणी। येथेच येई नागमणीधर, जानकीस वंदाया वारंवार। तेथे ती रूप दाखवी भयंकर, महाकालिकेचे कन्नेला। दक्षिणेस पाहिली लांब खोली, जी गवत लाकडांनी असे भरली। येथेच ती आग लागली गर्वदादांचा हराया। गोठा होता लांब उत्तरेस, जेथे गाई वासरांचा वास। जेथे गोधन दिसते नजरेस, तेथे क्षीर समृद्धीचा वास। तुलसी वृंदावन होते अंगणी, फुले सुवासिक चहू बाजूनी। धुंद जाहलो त्या जागेवरी, प्रत्यक्ष कथा ऐकुनी। पुन्हा देवखोलीत प्रवेशलो, पहिल्या मजल्यावर चढलो। धान्य कोठारात शिरलो दक्षिण उत्तर बाजूंच्या। पाहिली बाळंतिणीची खोली, होती चांगली सारवलेली। कुंकुम पद कमले उमटली, देवीची येथे अनेकदा। ऐसा न्याहळूनी परिसर, आम्ही बैसलो देवासमोर। भावे केली अरती सुस्वर, फले पुष्पे अर्पुनिया। फोटो जगदंबेचा सुंदर ठेवला होता समोर। जानकीच बैसली वाघावर, ऐसा भास झाला क्षणैक। संकल्प केला मनात, की जानकीचे लिहावे चरित्र। ते मालूम मजला सांगत, त्याचा प्रथमोध्याय वाचावा। प्रथम अध्याय वाचला, तई प्रसाद आम्हा लाभला। ढिग कुंकवाचा निघाला चरणांजवळ देवीच्या। म्हणे बाळा तुझे लिखित, आम्हा आवडले बहुत। तुझे पूर्ण होतील मनोरथ, आहे आशीर्वाद आमुचा। यावरून श्रोतेजन, तुम्हा आले असेल कळून, की जानकीन गेली येथून। प्रसाद रूपे प्रकटली, आहे हे स्थान परम पावन। म्हणून घ्यावे जाणून, जीवनात व्हावे धन्य। दर्शन एकदा घेऊन या, कुसुमला येथेच मिळाली। आई सद्गुरु परी लाभली, भक्ती येथेच अंकुरली। तिच्या करुणाजल सिंचने सदैव रात्रीत असली जागृत। एकमेकांची करीती सोबत, ऐशाया सुख सहवासात। कार्य सोपविले कन्नेला, हे कोणासन आले कळून। की तिने शिष्य केला उत्पन्न, भक्तांशी झाले आकलन। यथा समय पुढे पुढे, अशी मातेची असता जागृती। कुटुंबी जन कैसे विसरती, मंगल कार्ये घडता येती। ओटी मातृदेवीची भरावया, ऐसे हे परम पावन श्रद्धास्थान। जेथे कन्येस लाभले वरदान, तेची काशी गया प्रयागा समान। सकल कुटुंबास जाहले, फार पूर्वी या भागात देवीचे गण असावे राहत। इतिहास असावा प्रख्यात, काळ उदरी दडलासे। परी जानकीने केले पावन, देवी गणांसह राहिली आपण। नावाचे सार्थक केले जाण गणदेवी म्हणूनिया। मालुस्ते गावाहून आली या गणदेवीस राहिली, प्रकट गुप्त येथेची झाली, अदृश्य रूपे वावरतसे। तेने स्थान महिमा झाला, वाडा मंदिर रूप बनला, ऐशाया कीर्ती मंदिराला भेट द्यावी एकदा म्हणून या भेटीत आम्ही संतृप्त झालो मनात। माघारी फिरलो तिला स्मरत सायंकाळचे समयास, जरी निघालो मंदिरातून तरी मन मागेच राही रेंगाळून। पुन्हा केव्हा होऊनी दर्शन पारणे फिटेल लोचनाचे, ऐशा अनेक सुखद विचारांनी आम्ही पोहोचलो सदनी। अंतर्मनात आनंदोनी यात्रा पूर्ण झाली म्हणोनिया। म्हणोनिया श्रोतेजन तुम्हास विनंती केली जाणून, निश्चये पहावे पवित्र ठिकाण श्रद्धा ठेवूनी अंतरी। जो श्रद्धेविना जाईल त्याला भलतेच काही दिसेल, पडलेल्या वाड्याची जाणवेल ठाई ठाई रुक्षता। त्याला पडका वाडा दिसेल पाय शेणा मातीत भरतील, शुक्ष रानवटा परी दिसेल परिसर सभोवतीचा। जैसे तुम्ही खोलीत शिराल शी शी म्हणूनी बाहेर याल, हेची बाह्य चक्षुला दिसेल भक्तीविना शुष्क तुम्हाला। परी श्रद्धा असता हृदयात सृष्टी वेगळीच दिसेल डोळ्यास, अंतर्मने जाल भूतकाळात कल्पनेने दिसेल सर्व पूर्ववत। जानकी तेथे कैसी वावरली सर्व जागा पावन केली, जिथे तिची पदकमले उमटली ललाटी लावाल ती माती। संत चरण रज लागता पायी याची मिळेल तेथेच ग्वाही, सर्व तीर्थांना होईल घाई पावन तुम्हा करावया। हीच ती गुरुचरणाची माती तीच भक्ताची भागीरथी, ऐसी ठेवाल जरी सन्मती स्थान महिमा समजेल। श्रोते मज सांगती गहिवरुन धन्य आम्हास केलेस सांगून, गणदेवी यात्रा केली पूर्ण प्रत्यक्ष स्थान जणू पाहिले। आम्ही संकल्प करू मनात की गणदेवीस जाऊ निश्चित, जानकीचे ते लीलामृत प्राशन करू भक्तीने। परी म्हणती सांग आम्हाला तिचा नवा अवतार कोठे झाला, तो वृक्ष कोठे बहरला सावली द्यावया भक्तांना। शांत व्हावे श्रोतेजन तेही मी तुम्हास सांगेन, अवतार कथेचे वर्णन पुढील अध्यायी थोडक्यात। जानकी जीवन प्रवाहात दुसरे तीर्थक्षेत्र झाले निर्मित, त्याचेही सांगेन अल्पवृत्त शांत चित्ते परिसावे। ज्योतीने ज्योत पेटवून असंख्य दीप होती निर्माण, तैसे हे जानकी जीवन असंख्य ज्योतींनी ते जाळले। असंख्य ज्योतींचा होईल एकच तो प्रकाशमय गोल, कोटी सूर्यसम प्रभ दिसेल अज्ञान तिमीर हराया। येथेच सर्व स्थिरावले स्थितप्रज्ञ मुक्ती पावले, तेची भक्तिभावे पोहोचले जानकीचे चरणाजवळ।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम सप्तदशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु, श्रीरस्तु।